जो पूरा विश्व आज कोविड-19 की चुनौती का सामना कर रहा है।
अभिषेक बोलता है फ्रान्सिस किंग्स मधून। ओके, आपण ब्रॉडवेला भेटलो होतो सर, तुम्हाला ते डिटेल्स वगैरे शेअर केले होते व्हॉट्सअपवरती। ओके, तर गो थ्रू केलं का सर, ते बघितलं का? हो, ते दोन अडीच वर्ष तरी लागते ना साधारण। ओके, बरोबर। मग दुसरं लोकेशन ऑफ इंटरेस्ट कुठलं आहे का अदर दॅन दिस? कारण आमचं इकडे प्रोजेक्ट आहे, हा अजूर आहे, थ्री बी एच के साधारण 1.12 लाखापर्यंत जातो। टू बी एच के आता तिथे अर्ली पोझिशन मध्ये नाहीये, त्याला वेळ लागेल थोडासा, 3 वर्ष तरी आहे टाइम। टू बी एच के आहे तिकडे अवेलेबल, अदरवाइज दुसरीकडे आहे टू बी एच के ट्रायडंट टॉवर्स मध्ये, तो साधारण 1-2 वर्ष लागतील त्याला, तो साधारण तो एक ऑप्शन आहे। आणि रिचमंड पार्क म्हणून आहे राहाटी मध्ये, तर तिथे 3 BHK आहे, त्याच्यावर लगेच नेक्स्ट इयर पोझिशन आहे, तिथे साधारण 84.9% राहाटी मध्ये तोपटे लॉन्स आहे ना त्याच्या बाजूला, तो ऑप्शन म्हणजे कसं आहे अर्ली पोझिशन मध्ये 1-3 नाही, लगेच नेक्स्ट इयरच आहे, इनफॅक्ट त्याच्या आधी पण आहे, सगळं रेडी आहे, सगळं रेडी, कारण 5 बिल्डिंगचं ऑलरेडी पोझिशन झालेलं आहे।
3 BHK
हो, लगेच पाठव। येस सर, येस सर, येस सर, येस सर।